चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांकडून प्रलंबित थकबाकीमुळे शेतकरी गुऱ्हाळ्यात स्वस्तात विकत आहेत ऊस। आगामी गाळप हंगाम सुरू होण्यात आता काहीच दिवस बाकी आहेत, पण अनेक कारखान्यांनी गेल्या हंगामाचे पैसे अजूनही भागवलेले नाहीत। पश्चिम उत्तर प्रदेशच्या कारखान्यांमध्ये आताही गेल्या हंगामपासून शेतकऱ्यांचे बरेच पैसे येणे बाकी आहेत। प्रलंबित थकबाकीमुळे अडचणीत आलेले शेतकरी आपले ऊस अत्यंत किरकोळ दरात खासगी गुऱ्हाळ्यांना किंवा कोल्हूंना विकत आहेत। कोल्हू 230 किंवा 250 रुपये प्रति क्विंटल ऊसाला दर देतात, तर कारखाने यापेक्षा जास्त दर देतात। कोल्हूने परिचालन सुरू केले आहे, तर साखर कारखाने ऑक्टोबरच्या मध्यातून गाळप सुरू करणार आहेत। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की कारखाना अधिकाऱ्यांना ही सर्व बाकी भागवण्यास सांगितले आहे। आशा आहे की ही बाकी लवकरच भागवली जाईल। उत्तर प्रदेशमध्ये ऊस शेतीचे क्षेत्रफळ जवळपास 27.38 लाख हेक्टर आहे। राज्यात 119 साखर कारखाने आहेत, जे अधिक तर पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये केंद्रित आहेत। एकूण 40 लाख शेतकरी राज्यात ऊस शेतीशी संबंधित आहेत। राज्यात साखर कारखान्यांकडून गेल्या वर्षाचे जवळपास 8,500 करोड रुपये बाकी आहेत। शेतकऱ्यांची मागणी आहे की ऊसाचा दर 325 रुपयाहून वाढवून 350 रुपये प्रति क्विंटल केला जावा। उत्तर प्रदेशमध्ये 8,000 पेक्षा अधिक कोल्हू आणि गुऱ्हाळ्यांनी गाळप सुरू केले आहे।